नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. सरकारनं आजपासून सुरू होत असलेल्या जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यात विचारण्यात येणारे 33 प्रश्न काल अधिसूचित केले. जगातील ही सर्वात मोठी जनगणना 2 टप्प्यात करण्यात येणार असून प्रथमच ती डिजिटल स्वरूपात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुरुवातीला घरांची गणना आणि घरांचं सूचीकरण करण्यात येणार आहे. त्यात घराचा क्रमांक, मजला, घराची स्थिती आणि घरात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या अशा माहितीचा समावेश असेल. पहिल्या टप्प्याचा अवधी आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत ठरवण्यात आला आहे. यामध्ये स्वगणनेचाही समावेश असून स्वगणना पोर्टल 16 भाषांमधून उपलब्ध असेल, असंही जनगणना आयुक्तांनी नमूद केलं. देशात आजपासून घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 लागू होत आहे. या नियमानुसार घनकचऱ्याच्या उगमस्थानीच ओला कचरा, सुका कचरा, जैविक कचरा आणि विशेष काळजी आवश्यक असलेला कचरा अशा 4 गटात वर्गीकरण अनिवार्य केलेलं आहे. तेल विपणन कंपन्यांनी महानगरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 195.50 रुपये वाढ केली आहे. आता या सिलेंडरची किंमत 2078.50 रुपये इतकी झाली आहे. व्यावसायिक सिलेंडरचे हे दर आजपासून लागू झाले आहेत. मात्र घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. भारतीय वंशाच्या कॅनेडियन अमेरिकन लेखिका आणि अनुवादिका पद्मा विश्वनाथन यांची 2026 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ब्राझिलियन लेखिका एना पाउला माया यांच्या ऑन अर्थ एज इट इज बिनीथ या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादासाठी त्यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे. 50,000 पौंड असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. साहित्य अकादमीचे 2025 या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेले विविध 24 भाषांसाठीचे साहित्य पुरस्कार काल नवी दिल्लीत प्रदान करण्यात आले. मराठी भाषेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध चित्रकार लेखक राजू बावीसकर यांना काळ्या निळ्या रेषा या आत्मकथेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते बावीसकर यांना सन्मानित करण्यात आलं. मानचिन्ह, शाल आणि 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. गडचिरोली इथं काल 9 नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी भारताचं संविधान देऊन त्यांचा सत्कार केला. त्यांच्यावर 30,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. आत्मसमर्पण करणारे सर्व नक्षलवादी छत्तीसगडमधील इंद्रावती क्षेत्रीय समिती आणि नॅशनल पार्क क्षेत्रीय समितीत कार्यरत होते. सध्या जिल्ह्यात 6 सशस्त्र नक्षली शिल्लक असल्याचं पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातल्या अहेरवाडी इथल्या सजगीर महाराज यांच्या यात्रेत काल रक्तदान शिबीर तसंच कुस्त्यांची दंगलही पार पडली. काल या यात्रेत तब्बल 100 क्विंटल भाजीपासून तयार केलेल्या भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. देशातून 2027 हत्ती रोगाचं निर्मूलन करण्यासाठी केंद्र सरकारचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात राज्य शासनानं सक्रिय सहभाग घेतला आहे. यासाठी ट्रिपल ड्रग थेरपी अर्थात 3 औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. राज्यात लातूर, धाराशिवसह 18 जिल्ह्यांमध्ये विशेष मोहिमा राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात 55,00,000 नागरिकांना या रोगावरील औषधोपचारांचा लाभ देण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महिलांच्या लैंगिक छळ प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात याच्या मुलाला काल शिर्डी पोलिसांनी अटक केली. शिर्डी येथील एका जमीन व्यवहारात आरोपी म्हणून खरात याच्या पत्नीचं नाव दाखल झालं. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र अशोक खरात याची पत्नी कल्पना ही फरार झाली असून तिचा शोध अद्याप सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यात या महिन्यात 4 विशेष डिजिटल शेती शाळा घेण्यात येणार आहेत. या महिन्याच्या दर बुधवारी होणाऱ्या या कार्यशाळेत आज पेरणीपूर्व तंत्रज्ञान या विषयावर कृषी तज्ज्ञ आणि प्रगतशील शेतकऱ्यांचं मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे. या कार्यशाळेचं प्रसारण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पानी फाउंडेशन आणि उमेदच्या युट्यूब चॅनेलवर केलं जाणार आहे. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. लखनौ इथं संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सनं गुजरात टायटन्सवर 3 गडी राखून विजय मिळवला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता. नमस्कार.